शो के आखरी घंटे में एंट्री मारते मारते इतके सगळे गोंडस कॉल्स जे येत आहेत ना, म्हणजे मलाच भरून येते यार. खरंच थोडस इमोशनल व्हायला लागलंय मला. हिट्स 93.5 रेड एफएम पर महक के साथ आपकी बातें चल रही हैं. मैंने आपसे पूछा था कि आपका और रेड एफएम का एक स्पेशल मोमेंट ऐसा कौन सा है, या फिर एक स्पेशल वो बात आपको रेड एफएम के बारे में बहुत ज्यादा पसंद है, वो क्या बात है बताइए मुझे. आणि इकडे छान पैकी कॉल सुद्धा येत आहेत. किस्मत की घंटी जे आपण मागच्या वर्षी कॉन्टेस्ट घेतलं होतं, बरेच एकदम ग्रँड प्राइजेस सुद्धा तुम्हाला तिकडे मिळाले होते, त्याबद्दलची एक आठवण सांगितली आहे सचिनने.
तोच आहे किस्मत की घंटीचा.
वा वा वा. काय झालं होतं तेव्हा किस्मत की घंटीला?
काय झालं होतं की मी असंच नाही का नवीन चॅनल आहे, मला कोणाचे स्वभाव माहित नव्हतं आणि काय माहित नव्हतं. पहिल्यांदाच नाही का मी SMS केला तुम्हाला, तुमचं ते चालू होतं वेलकम टू नांदेड असं SMS करा म्हणून सांगितलं होतं तुम्ही. आणि मी त्याला बघावतो बघावं करून व्हॉट्सअपला तर पाठवायचं आपल्याला, मग टाकून पाहिलं. नंतर संध्याकाळी घरी आलो, आलं की मग फोन आला. त्यावेळेस अभिनीत आणि तुम्ही होतात मॅडम, तर त्यावेळेस दोघांनी पण कॉल केला आणि म्हणाले की बाबा तुम्ही घरी आहात का? मी हो जस्ट आलो आता. आणि तुमच्या घरच्या सर्वांना नाही का एकत्र बोलवा, जवळ बोलून या, जवळ घ्या फोन, लाऊड स्पीकर वर करा. एकत्र आले की तुम्ही एकदमच मला सांगितलं की तुम्ही हे किस्मत की घंटेचे विनर आहात, तुम्हाला एक 32 इंचा LED TV मिळतोय असं तुम्ही सांगितलं.
वा वा वा.
आणि असा एवढं मोठं सरप्राईज भेटलं मला की बस एकदम खूप मोठा अविस्मरणीय क्षण आहे ते माझा.
खरंच किस्मत की घंटीच्या वेळी आपण जे सगळे भेटलो होतो ना नांदेड स्क्वेअर मॉलमध्ये, ते सगळे मोमेंट सुद्धा मलाही तितकेच छान लक्षात आहेत. खूप जास्त मज्जा आली होती. अशीच मज्जा जी आहे ती उद्या येणार आहे संध्याकाळी 4 वाजता. सो नक्की यायचंय तुम्ही सगळ्यांनी नांदेड स्क्वेअर मॉलमध्ये रेड एफएमची पहिली अॅनिव्हर्सरी साजरी करायला. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर आपका रेड एफएम का क्या एक स्पेशल मोमेंट है बताइए. रेड एफएम के बारे में आपको क्या सबसे ज्यादा पसंद है वो बताइए. 9607007935 मेरा नंबर डायल कर सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो.